आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत एआय इम्पॅक्ट समीट 2026 आज फुडाऱ्यांचे घोषणापत्र आपणायतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन इंडिया एआय इम्पॅक्ट समिटान उद्देगीक फुडाऱ्यां बरोबरच्या गोलमेज बसकेची येजमानकी चलयली. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज आसामच्या काचर जिल्ह्यात व्हायब्रंट विलेजेस प्रोग्रामच्या दुसऱ्या टप्प्याचे उक्तावण करतले. वेचणूक आयोगान 22 राज्यांनी केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेल वेचणूक अधिकाऱ्यांक मतदार वळेरीच्या एसआयआर संबंधित तयारी पुराय करपाचे निर्देश दिला. देशांतर्गत क्रिकेटान कर्नाटकान 11 वर्सा उपरांत रणजी ट्रॉफीच्या फायनलीन पावल घाले. आता पुराय खबरो. इंडिया एआय इम्पॅक्ट समीट 2026 नवी दिल्लीच्या भारत मंडपमान सुरू आसा. आज शिखर सभेच्या 5व्या दिसा सामूहिक वचनबद्धतेची पुष्टी करपी आणि जागतिक एआय प्रशासन आणि सहकार्या खातीर सामायिक रोडमॅपची रुपरेषा दिवपी फुडाऱ्यांचे घोषणापत्र आपणायतले. उंचेल्या पावण्यार GPAI काउन्सिल बसका जातल्यो. जापसालदार आणि समावेशक एआयचेर बहुपक्षीय सहकार्य घटमूट करपाच्या प्राधान्याप्रमाण वांगडी देश प्रगतीचो नियाळ घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल शिखर सभेचे औपचारिक उक्तावण केले आणि संसारीक फुडाऱ्यांक येवकार दिलो. या शिखर सभेन 500 एआय फुडारी वांटेकार जाल्यात. 100 चड संस्थापक आणि मुखेल कार्यकारी अधिकारी 150 शिक्षण तज्ञ आणि संशोधक सुमार 400 मुखेल तांत्रिक अधिकारी या कार्यावळीन वांटेकार जाल्यात. प्रदर्शक नवनमेशक आणि भेटीदारांकडल्यान मेळिल्ल्या व्हड प्रतिसादा उपरांत इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो फाल्यां सांजवेळा 8 उक्तो आसतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कृत्रीम बुद्धीमत्तेच्या लोकशाहीकरणाचेर भर दिलो आनी खास करून ग्लोबल सावथा खातीर एआय हे समावेशन आनी सशक्तीकरणाचे साधन जावंक जाय अशें म्हळें. नवी दिल्लीन भारत मंडपमान काल जायत्या संवसारीक फुडाऱ्यांच्या हजेरेन भारत एआय इम्पॅक्ट समीट 2026 हे उक्तावण प्रधानमंत्र्यांनी केले त्या वेळार ते उलयताले.
मानव विजन प्रस्तुत करता एम मॉरल सिस्टम्स एआई एथिकल गाइडेंस पर आधारित हो. ए अकाउंटेबल गवर्नेंस ट्रांसपेरेंट रूल्स एंड नेशनल सॉवरेनिटी जिसका डेटा उसका अधिकार. ए एक्सेसिबल एंड इंक्लूसिव एआई मोनोपोली नहीं मल्टीप्लायर बने. बी वैलिड एआई लॉफुल हो.
शिखर सभेन वांटो घेवपी संवसारीक फुडाऱ्यांक येवकार दितना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले सरकार एआय स्टॅकाच्या सगळ्या 5 स्तरांचेर काम करता.
एआई का लाभ उठाने के साथ ही हमें इससे जुड़े जोखिमों को कम करने के समाधान भी खोजने होंगे. लोगों की सुरक्षा और उनकी गरिमा को एआई के केंद्र में रखते हुए हम इस सम्मेलन और अन्य संयुक्त प्रयासों के माध्यम से दृढ़ता के साथ आगे बढ़ सकते हैं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन झाल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटान उद्देगीक क्षेत्रांतल्या मुखेल फुडाऱ्यां बरोबरच्या गोलमेज बसकेची येजमानकी चलयली. सीईओ गोलमेज बसकेन कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रगिन्यान आनी नवनिर्माण मळावेले वेगवेगळे भागधारक एकठांय आयले अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी सांगले. ह्या चर्चासत्रांत जापसालदारकेन एआयचो विस्तार करप जागतीक सहकार घटमूट करप ह्या विशीं दूरदृश्टीपूर्ण आनी खोलायेन चर्चा जाली अशें तांणी मुखार सांगले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज आसामच्या काचर जिल्ह्यात व्हायब्रंट विलेजेस कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे उक्तावण करतले. हो कार्यक्रम शिमेवयल्या गावांनी सुधारणा करप आनी उदरनिर्वाहाची संद निर्माण करप हाचेर भर दिता. विकसित भारत 2047 दृष्टीकोनाकडे सुसंगत सुरक्षित सीमावर्ती समुदाय घडप हो ताचो हेतू आसा. ह्या येवजणेचेर आर्थिक वर्स 2028-29 मेरेन 6,800 रुपया मायज खर्च जातलो. देशांतल्या 15 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशांनी कार्यावळ राबयतले. तशेंच भारत बांगलादेश शिमेवयल्या BSFच्या नतूनपूर शिम चौकीकूय केंद्रीय घरमंत्री भेट दितले. शाह पराग देंगणांत भाजपचे रॅलींत उलोवप करून पक्षाची वेंचणूक मोहीम सुरू करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी।
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
वेचणूक आयोगान 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेल वेचणूक अधिकाऱ्यांक मतदार वळेरीच्या जावपा आशिल्ल्या खाशेल्या सघन पुनरावलोकन एसआयआर संबंधित तयारी पुराय करपाचो निर्देश दिला। या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेल वेचणूक अधिकाऱ्यांक प्राथमिक काम पुराय करपाक आयोगान सांगला। अंदू एब्रिलान एसआयआर सुरू जावपाची शक्यताय आसा। ही राज्यां म्हळ्यार आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा नगर हवेली, दामावनी दीव, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटका, लडाख, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, दिल्ली, ओडिसा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगणा आणि उत्तराखंड। सध्या 12 राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशांनी एसआयआर सुरू असा असे आयोगान सांगले। आज संसारिक सामाजिक न्याय दीस सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय कायदा विद्यापीठाच्या जोड पालवान आज संसारिक सामाजिक न्याय दिसाच्या निमतान एक खाशेली कार्यावळ घडवून हाडटले। संसारिक अन्न सुरक्षेचो एक घटमूट आणि विश्वासार्ह आधारस्तंभ म्हणून भारत उदेता असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगलां। शेती आणि प्रक्रिया केल्ल्या अन्न उत्पादनांच्या निर्यात विकास प्राधिकरणाच्या माध्यमातल्यान हरियाणा सावन मादागास्करान 7,000 मेट्रीक टन फॉर्टिफाईड रायस कर्नलची निर्गत केल्या अशी माहिती गोयल हांणी सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान दिली। भारताच्या पोषण आणि तांत्रिक सामर्थ्याचे स्पष्ट उदाहरण आशिल्ल्याचे त्यांनी नमूद केले। फाटल्या महिन्यात बारामतीन कोसळलेल्या लिअरजेट 45 विमानाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डराक थर्मल नुकसान झाल्याची माहिती नागरी विमान मंत्रालयान काल दिल्या। हो रिकॉर्डर हनीवेल कंपनीन तयार केल्ल्यान उत्पादक देशाकडल्यान तांत्रिक मजत मागयल्या असे मंत्रालयान सांगला। फाटल्या महिन्यात बारामतीन झालेल्या लिअरजेट 45 विमान अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो एएआयबी करता असे मंत्रालयान सांगले। आयसीएओच्या नेमाप्रमाण बारामती विमान अपघाताचो प्राथमिक अहवाल घडणुकेच्या 30 दिसां भितर जारी करतले आनी अंतीम अहवाल योग्य वेळार जारी करतले असे मंत्रालयान सांगले। विमानात 2 स्वतंत्र उड्डाण रेकॉर्डर आशिल्ल्याची माहिती मंत्रालयान दिल्या। एल3 कम्युनिकेशन या कंपनीन उत्पादन केल्लो डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर नवी दिल्लींतल्या एएआयबीच्या सुविधेन यशस्वीपणान डावनलोड झाला असे ताणी म्हळा। फाटल्या महिन्याच्या 28 तारखेक झाल्या बारामती विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हेर 4 जणांना मरण आयले। इंटिग्रल कोच फॅक्टरी आयसीएफ आणि काल चेन्नईतल्या 15 कोचांची इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ईएमयू रेक सुरू केली। उपनगरांतली क्षमता वाढोवपा खातीर प्रवाशांची सोय सुनिश्चित करपा खातीर हे एक महत्वाचे पाऊल। फुडल्या 2 ते 3 दिसांत केरला आणि माहीन कांय सुवातांनी पाऊस पडटलो असं अदमास हवामान खात्यान उक्तायला। खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण फुडल्या 3 दिसांत देशाच्या वायव्य आणि मध्य भागात चडांत चड तापमान 3 ते 4 डिग्री सेल्सियस वाढूंक शकता। देशांतर्गत क्रिकेटान कर्नाटकान 11 वर्षा उपरांत रणजी ट्रॉफीच्या फायनलीन पाऊल घाला। सर्तीच्या दुसऱ्या सेमीफायनलीन कर्नाटकान उत्तराखंडाचो 5व्या निमाण्या दिसाचो खेळ बादाबाद उरलो, पूण पहिल्या डावांतली व्हडली आघाडी कर्नाटकाक फायनलीन प्रवेश करपा खातीर पुरोशी जाली। आता फायनलीन कर्नाटका जम्मू काश्मीर आड खेळटलो। ही मॅच 24 फेब्रुवारीक कर्नाटकांतल्या केएससीए हुबली क्रिकेट मैदानाचेर जातली। आनी माणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो। इंडिया एआय इम्पॅक्ट समीट 2026 आज फुडाऱ्यांचे घोषणापत्र आपणायतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन इंडिया एआय इम्पॅक्ट समिटान उद्देगीक फुडाऱ्यां बरोबरच्या गोलमेज बसकेची येजमानकी चलयली। वेचणूक आयोगान 22 राज्यां केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेल वेचणूक अधिकाऱ्यांक मतदार वळेरीच्या एसआयआर संबंधित तयारी पुराय करपाचे निर्देश दिल्या। आणि देशांतर्गत क्रिकेटान कर्नाटकान 11 वर्षा उपरांत रणजी ट्रॉफीच्या फायनलीन पाऊल घाले। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30।